प्रकरण 8 ईश्वरी सहाय्य क. दुःखी वा पीडित मनाच्या अवस्थेत सहसा असं वाटतं की माझ्याकरिता ईश्वराने काय केलं. अर्थात त्याची अशी समजूत असते की त्याचे दृष्टीने सुखी असणारे लोक हे ईश्वराचे कृपांकित आहेत आणि तो स्वतः मात्र उपेक्षित आहे. आणखी एक वर्ग असा आहे की शारीरिक तथा आर्थिक पीडा ज्याच्या वाट्याला प्रारब्धवशात आलेली नसते, म्हणजे तो फार श्रीमंत असतो अशातलाही भाग नाही, परंतु त्याच्या गरजा वेळच्या वेळी पूर्ण होत राहतात. त्याला कुणाजवळ काही मागावं लागत नाही, त्यामुळे तो ईश्वर, त्याचं अस्तित्व, त्याचं सहाय्य इत्यादीविषयी बेफिकीर असतो. तिसरा एक वर्ग कुठल्याही समाजात असा आहे की जो स्वतःला बुद्धिमान समजतो. खरं तर तो वैज्ञानिक प्रगती पाहून स्तिमित झालेला असतो, एक प्रकारे हतबद्ध झालेला असतो, परंतु बुद्धिनिष्ठतेचा अहंकार बुद्धीच्या मर्यादांकडे त्याला बघू देत नाही. प्रगतीचे सर्व श्रेय तो मानवी बुद्धीला देऊन मोकळा होतो. प्रगती म्हणजे काही नवनिर्मिती नसते, जे आधीच निर्माण झालेलं आहे त्याचीच वेगळ्या प्रकारे जडणघडण असते. या विचारांच्या भानगडीत तो पडत नाही. म्हणजे एकूणच असं दिसून येतं की मनुष्य प्राणी आपल्या विचारशक्तीकडे दुर्लक्ष करतो. विचार केलाच तर बहुतांशी लोकांच्या बाबतीत देह आणि त्याच्या गरजा यापुरता मर्यादित असतो. जे थोडे विचारवंत म्हणून असतात तेही एखाद्या शास्त्रापुरते मर्यादितच बघत असतात. विचारांचं क्षेत्र विशाल आहे. अनंत शास्त्र, कला, विद्या आदी सर्व त्याच्या कक्षेत येतात, पण कुठल्याही एका विभागात तसे सर्व क्षेत्रात आवश्यकता असते ती सखोल विचारांची. माणसाचं मोठंपण विचाराच्या खोलीवर अवलंबून आहे. सखोल विचार करणाऱ्या माणसाची कल्पना करायची असेल तर खळखळाट करीत जाणाऱ्या प्रवाहापेक्षा अतिखोल, विशाल, गंभीर आणि शांत जलाशयाकडे पाहावं. कारण अशा विचारात विचाराचा तळ गाठला जातो. त्या तळात ज्याचा विचार करतो त्याच्याच निर्मितीचा मूळ स्रोत लख प्रतिबिंबित होतो. ज्यांनी असा तळ गाठला त्यांना मात्र वेगळीच प्रतीती आली. आपण दुःखी असा, निराशावादी असा, बुद्धिनिष्ठ असा अथवा नास्तिक असा, तुमच्या त्या त्या भावनेला आणि वृत्तीला सहाय्य करणारा कुणीतरी वेगळाच आहे. तो आहे त्या वृत्तीला वा भावनेला सहाय्य करतो. अगदी मुळातच विचार केला तर ज्या वृत्ती वा भावनेचा आधार घेऊन आपण वर्तत असतो तिचा जर जन्मच नसता तर काय झालं असतं? ज्यांनी वृत्ती, भावना, मन आणि शरीर निर्माण केलं तोच आपला खरा सहाय्यकर्ता नव्हे काय? बर, त्याने निर्माण केलं इतकेच नव्हे तर आपला पोषणकर्ताही तोच आहे. सूर्य, वायू, पाणी, पृथ्वी आणि पोकळी याचे शिवाय एक क्षण तरी कुणाला जगता येईल काय? त्यातही गंमत अशी आहे की तुम्ही ईश्वराला माना अगर मानू नका, त्यांनी आपलं उदंड बहुविध सहाय्य अपवादरहित सर्वांनाच प्रदान केलं आहे. जे विश्वातीत होऊन विश्वाच्या प्रणेतालाच गाठू इच्छितात त्यांना तर ती आदिजननी उषा स्वयमेव मदत करते. अध्यात्म जीवनातील नित्यशः उगवणारी प्रत्येक प्रभात जणू तीच उदयाला आणते. जागृत जीवाला विशाल करते, मृतालाही तीच संजीवनी देते. अध्यात्म साधनेच्या पूर्व प्रभातीशी नाते जोडते. प्रत्येक प्रभात दिव्य तेजानी उजळून टाकते, अनंतात विशाल उड्डाण घेते आणि साधकाला जणू प्रकाशात परिवर्तित करून टाकते. भौतिक जीवन देणारा, ते जीवन जगवणारा आणि जीवनालाच अमृतमय करून टाकणारा हाच ईश्वर. त्याचे सहाय्याशिवाय कुणालाही कधीही आणि काहीही करता येणं शक्य आहे काय? सोहम हंसः.